नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो: रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म ह्या मंत्राचेर भारत देश संवसाराक मंदीतल्यान भायर काढपाचे स्थितीत असा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. खोल अंतरिक्ष संशोधनाची तयारी करची असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शास्त्रज्ञांक मारला. फिजीचे प्रधानमंत्री सितीवेनी लिगा मामादा राबुका 3 दिसांच्या भारत भोवडेर आयज सकाळी नवी दिल्लीत पावल्यात. गृहमंत्री अमित शहा आयज दिल्ली विधानसभेत 2 दिसांच्या अखिल भारतीय स्पीकर्स परिषदेचे उक्तावण करतले. आणि खेळात: कझाकिस्तानात 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपात भारतान वरिष्ठ, कनिष्ठ आणि तरणाटे विभागातल्या 10 मीटर एअर रायफल मिश्र गट सर्तीत 3 भांगरा पदकां जिखल्यात. आणि हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थानात घोग्यांनी पाऊस पडपाचो रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला की रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म ह्या मंत्राचेर भारत देश संवसाराक मंदीतल्यान भायर काढपाचे स्थितीत असा. भारत रोखडेच संवसारातली 3री व्हडली अर्थव्यवस्था जातली असे मोदी हांणी नवी दिल्लीतल्या एका कार्यावळीत उलयताना सांगला. भारत 2047 वर्सा मेरेन विकसित राष्ट्र जावपाचे दिकेन वता असे प्रधानमंत्र्यांनी सांगला. माल आणि सेवा कर GST हातूंत फुडले पिळगेतल्या सुधारणांची प्रक्रिया दिवाळी पहिली पुराय जातली. हाका लागून देशातल्या सगळ्या वस्तूंचे दर उणे जातले. प्रधानमंत्र्यांनी खासगी क्षेत्राक स्वच्छ उर्जा, क्वांटम तंत्रज्ञान, बॅटरी स्टोरेज, प्रगत साहित्य आणि जैव तंत्रज्ञान ह्या क्षेत्रात संशोधन आणि विकासात गुंतवणूक वाढवपाचे आवाहन केले. हाका लागून विकसित भारताचो संकल्प अनेक घटमूट जातलो असे ताणे सांगला. फुडले पिळगेतल्या सुधारणांक लागून भारतात उत्पादन वाढतले, बाजारात मागणी वाढतली, उद्योगांक नवी चालना मेळटली, नव्या रोजगाराची संद मेळटली आणि व्यवसाय करपाची सोय वाढतली असे प्रधानमंत्र्यांनी म्हणा. भारतीय कंपनी भांडवल बाजारातल्यान विक्रमी निधी एकठाय करतात असे मोदी हांणी सांगले. बँको पहिली परस बळिष्ट झाल्यात आणि चलनवाढ तसेच व्याजदर उणे असतात असे त्यांनी सांगला. चालू खात्याची तूट नियंत्रणात असा आणि परकीय चलनाचा साठोय बळिष्ट असा असे प्रधानमंत्र्यांनी म्हणा. दर महिन्याक लाखांनी देशी गुंतवणूकदार बाजारात हजारांनी कोटी रुपयांची गुंतवणूक करतात. 2047 मेरेन विकसित राष्ट्र जावपाच्या ध्येयाकडेन भारत पुराय बळग्यान वावुरता असे प्रधानमंत्र्यांनी म्हणा. विकसित भारताचा आधार म्हणजे आत्मनिर्भर भारत. भारतान आपली पुराय 5G प्रक्रिया देशात विकसित केल्या आणि देश मेड इन इंडिया 6G तंत्रज्ञानाचेर नेटान वावुरता असे मोदी हांणी सांगले. मनीसजातीच्या फुडारा खातीर महत्वाची गुपितां आशिल्ल्यान खोल अंतरिक्षातल्या संशोधनाची तयारी करची असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शास्त्रज्ञांक मारला. काल राष्ट्रीय अंतरिक्ष दिसा निमतान व्हिडिओ संदेशात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की भारत देश पहिलीच चंद्र आणि मंगळार पावला आणि आता आम्ही अंतरिक्षातल्या खोल प्रदेशांचा शोध घेऊपाची वेळ आयल्या. अर्ध क्रायोजेनिक इंजिन आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शन अशा ब्रेक थ्रू तंत्रज्ञानाच्या मळार भारत देश नेटान फुडे वता असे त्यांनी जाहीर केले. आमच्या शास्त्रज्ञांच्या समर्पित यत्नांक लागून भारत खूप बेगीन गगनयान मिशन सुरू करतलो आणि फुडल्या वर्सांनी आपले स्वतःचे अंतरिक्ष केंद्र बांधतलो असे प्रधानमंत्र्यांनी सांगले. फिजीचे प्रधानमंत्री सितीवेनी लिगा मामादा राबुका 3 दिसांच्या भारत भोवडेर आयज सकाळी नवी दिल्लीत पावल्यात. राबुका हांकां ईशान्य प्रदेशाचे शिक्षण राज्यमंत्री सुकांत मुजुमदार हांणी विमानतळार येवकार दिलो. तांचे बरोबर तांची घरकान्न सुलुएटी राबुका लेगीत असात. ह्या शिष्टमंडळात भलायकी आणि वैजकी सेवा मंत्री रातू आतोनियो लाला बालावू आणि वरिष्ठ अधिकारी हांचो आसपाव असा. परराष्ट्र मंत्रालयान एका निवेदनात म्हणा की सध्या प्रधानमंत्री राबुका हांची ही पहिली भारत भेट असा. नवी दिल्ली भेटी वेळार फिजी प्रधानमंत्री फाल्यां प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन उलोवणी करपाचे असात. तशेंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेवपाचे असात. भारत आणि फिजी हांच्या मदीं बऱ्याच काळासावन चलत आयिल्ल्या टिकपी संबंधाचेर हे भेटीत भर दितले. सगळ्या क्षेत्रातले द्विपक्षीय संबंध आणिक घटमूट करपाची आणि लोकांमधले लागीचे संबंध खोलायेन वाढवपाची दोनूय देशांची वचनबद्धताय असा. गृहमंत्री अमित शहा आज दिल्ली विधानसभेत 2 दिसांच्या अखिल भारतीय स्पीकर्स परिषदेचे उक्तावण करतले. विठ्ठलभाई पटेल हांणी देशातलो पहिलो वेचून आयिल्लो सभापती म्हण केंद्रीय विधानसभेचो अध्यक्ष म्हण पदभार स्विकारलो. तांच्या शताब्दी निमित्त ही परिषद घडून हाडल्या. तातूंत 29 राज्यांच्या विधानसभेचे सभापती आणि 6 राज्यांचे विधान परिषदांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष वाटो घेतले. स्वातंत्र्य संघर्षातल्या विठ्ठलभाई पटेल हांच्या जिवीताचेर संसदीय योगदानाचेर आणि भूमिकेचेर आधारित प्रदर्शन खाशेलो माहितीपट आणि यादस्तीक टपाल तिकीट जारी करतले अशी माहिती दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता हांणी दिल्या. परिषदेच्या निमाण्या अधिवेशनाचे अध्यक्षपद लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला करतले अशी माहिती गुप्ता हांणी दिली. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंग, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि किरण रिजिजू, आदले लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना आणि दिल्लीचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता मुखेल वक्ते म्हणून या कार्यावळीत वाटो घेतली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. संचारण मंत्रालया अंतर्गत भारताच्या टपाल खात्यान ह्या महिन्याच्या 25 तारखे सावन अमेरिकेत वचपी सगळे टपाल तात्पुरते स्थगित करपाचो निर्णय घेतला. अमेरिकेच्या सरकारान दिल्ल्या कार्यकारी आदेशा उपरांत हो निर्णय झाला, जाचे खाला $800 मेरेन मोलाच्या वस्तूंखातीर शुल्क मुक्त सूट ह्या महिन्याच्या 29 तारखे सावन लागू जातली. उत्तराखंडातल्या थराली चमोली शारांनी हुंवाराच्या पावसाक लागून विध्वंस जाल्ल्यान मजत आणि बचाव कार्य पुरायपणान सुरू असा. 150 परस चढ लोकांक बाधित वाठारातल्यान भायर काढल्यात. आपत्ती निवारण कार्यावळींचो नियाळ घेतले उपरांत मुखेलमंत्री पुष्कर सिंग धामी हांणी अधिकाऱ्यांक बेगोबेग मजत करपाचे निर्देश दिल्यात. ह्या कुटुंबांची घरां नष्ट जाल्यात आणि नात्यातल्या लोकांक मरण आयला. तांकां दरेकी 5,00,000 रुपया लुकसाण भरपाय दिवपाची घोषणा केल्या. तशेंच मजत साहित्याची वेळार पुरवण करपाची खात्री करून स्थलांतरीत जाल्ल्या लोकांक तात्पुरत्या पुनर्वसनाची व्यवस्था करपाक मुखेलमंत्र्यांनी अधिकाऱ्यांक निर्देश दिले. बाधित वाठारांनी वीज आणि मोबाईल सेवा परतून सुरू झाल्या असे जिल्हो दंडाधिकारी संदीप तिवारी हांणी सांगले. मजगती हवामान खात्यान आज आणि फाल्यां राज्यातल्या जायत्या वाठारांनी व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. कझाकिस्तानातल्या शिमकेंट शहरात झाल्या 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपात भारतान वरिष्ठ कनिष्ठ आणि तरणाटे विभागातल्या 10 मीटर एअर रायफल मिश्र टीम सर्तीत 3 भांगरा पदकां जिखली. हाचे वांगडा भारत 23 भांगरा, 8 रुप्या आणि 10 काश्या पदकां सयत वट्ट 41 पदकां घेऊन पहिल्या क्रमांकाचेर असा. वरिष्ठ विभागात एलावेलीन वलारीवन आणि वर्जुन बाबुता हांणी फायनलीत चीनाक 11-8, 17 गुणांनी हारयलो. कनिष्ठ विभागात शंभवी क्षीरसागर आणि नारायण प्रणव हांणी चिनी पंगडाचेर 16-8, 12 अशी मात केली. तरणाट्यांच्या विभागात अमिरा अर्शद आणि अंश दबास हांणी कोरियेचेर 16-8, 12 अशी मात करून भांगरा पदक जिखले. न्यूयॉर्कातल्या USTA बेली जीएन किंग नॅशनल टेनिस सेंटरात आज अमेरिकन उकट्या टेनिसाची 145वी आवृत्ती सुरू जातली. दादल्यांच्या एकोड्या सर्तीत संवसारीक पहिलो क्रमांक आणि डिफेंडिंग चॅम्पियन इटलीचो जेनिक सेनर फुडारपण करतलो. दुसऱ्या क्रमांकावेलो स्पेनचो कार्लोस अल्कारेज, 4 फावटी अमेरिकन ओपनचो विजेतो नोवाक जोकोविच आणि जर्मनीचो अलेक्झांडर वेरेझेव हे खेळगडे हे सर्तीत खेळटले. उदेंत राजस्थानात आज घोग्यांनी पाऊस पडपाची शिटकावणी देऊन हवामान खात्यान रेड अलर्ट जारी केला. हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, उदेंत मध्य प्रदेश आणि गुजरात वाठारात लेगीत पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. IMD म्हणण्याप्रमाण बिहार, झारखंड, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, कोंकण, गोय, मध्य महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर आणि हेर वाठारांनी एकसुरे सुवातेर आज पाऊस पडपाची शक्यता असा. बिहार, अस्तंत बंगाल, जम्मू काश्मीर, लदाख, कर्नाटक, तेलंगणा, अंदमान आणि निकोबार जुवे, अस्तंत मध्य प्रदेशात आज एक्सुरे सुवातेर वादळी वारे आणि जगला सहित गडगड मारपाचो अदमास हवामान खात्यान जारी केला. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म ह्या मंत्राचेर भारत देश संवसाराक मंदीतल्यान भायर काढपाचे स्थितीत आसा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. खोल अंतरिक्ष संशोधनाची तयारी करची असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शास्त्रज्ञांक मारला. फिजीचे प्रधानमंत्री सितीवेनी लिगा मामादा राबुका 3 दिसांच्या भारत भोवडेर आज सकाळी नवी दिल्लीत पावले. घरमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीच्या विधानसभेत 2 दिसांच्या अखिल भारतीय स्पीकर्स परिषदेचे उक्तावण करतले. आणि खेळात कझाकिस्तानात 16व्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपात भारतान वरिष्ठ, कनिष्ठ आणि तरणाटे विभागातल्या 10 मीटर एअर रायफल मिश्र गट सर्तीत 3 भागरां पदकां जिखल्यात. आणि भारतीय हवामान खात्यान आज उदेंत राजस्थानात घोग्यांनी पाऊस पडपाचो रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.